विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना आज संध्याकाळी 7 वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असून 2011च्या जनगणनेनुसार शहरात 165 नगरसेवक असतील. पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसंदर्भात निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत तोडगा काढला. मिरवणूक सकाळी 9:30 वाजता सुरू होऊन यंदाही परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमानं मिरवणूक होईल असा निर्णय यावेळी सर्व मंडळांकडून एकमतानं घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी काही मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्यानं वाद निर्माण झाला होता. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं गृहनिर्माण संस्था यांना गणपती उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्याची सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय यांनी संयुक्तपणे उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील तसंच मनपाच्या कार्यक्षेत्राबाहेरील मात्र पिंपरी चिंचवड पोलीस यांच्या क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकतात. देहू, आळंदी, देहू रोड कॅन्टोन्मेंट, शिरगाव, परंदवाडी, तळेगाव इत्यादी सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणारा परिसर आणि त्या परिसरातील सार्वजनिक मंडळं या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या ऑनलाईन सुविधेचं हे सलग 3रं वर्ष आहे. पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणी देण्यासाठी महावितरणनं रास्तापेठ येथील कार्यालयात एक खिडकी सुविधा उपलब्ध केली आहे. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केलं आहे. तात्पुरत्या वीज जोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीज भारानुसार अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे. पुण्यातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेकडे करण्यासाठी पथ विभागानं तयार केलेल्या पीएमसी रोड मित्र ऍपवर पहिल्या 8 दिवसात 454 तक्रारी आल्या आहेत. यापैकी 389 तक्रारींची महापालिकेनं दखल घेऊन त्यावर उपाययोजना केल्या असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांना दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं मालमत्ता कर थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 5 लाखांवरील थकबाकीदारांवर जप्ती मोहीम राबवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीत ही कारवाई केली जाणार असल्याचं करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या मराठी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी देशाभिमानी संस्थेतर्फे येत्या रविवारी मराठी आणि महाराष्ट्राची निर्धार परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेमध्ये मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण, साहित्य, नाटक, चित्रपट तसंच सामाजिक राजकीय प्रश्नांवर चर्चासत्र, व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती संयोजक समितीनं दिली आहे. स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा डॉ शंतनू अभ्यंकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहे. अन्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये राजीव तांबे, चंद्रशेखर जोशी, वर्षा चौगुले, संजीवनी बोकील यांचा समावेश आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप असून पुरस्काराचं यंदाचं 3रं वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते येत्या 29 ऑगस्टला पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पुण्यातील लोणावळा, खंडाळा या प्रसिद्ध पर्यटन स्थळांसह अनेक ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती मिळते. मात्र अनियंत्रित आणि बेजबाबदार गर्दीमुळे अनेकदा छोट्या मोठ्या स्वरूपाच्या दुर्घटना आणि अपघात घडतात. हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील महत्वाच्या 22 पर्यटन स्थळांवर ऑनलाईन बुकिंग अनिवार्य करण्याचा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. या ठिकाणांमध्ये सिंहगड किल्ला, अंधारबन, राजगड, तोरणा, कामशेत, शिवनेरी किल्ला, मढेघाट यासह विविध ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांवर मर्यादित संख्येनं पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाईन बुकिंग करताना त्या ठिकाणी थांबण्याची वेळेची मर्यादा घातली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुणे आणि परिसरात आज हलका पाऊस पडला. उद्याही शहर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.